नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशिक खबरो दिता. लोकसभा वेंचणुके खातीर फाल्यां मतमेजणी जातली, तशेंच आंध्र प्रदेश आनी ओडिशांतल्या विधानसभा वेंचणुके खातीरची मतमेजणी आनी विधानसभा मतदारसंघांनी पोटवेंचणुकोय त्याच दिसा जातल्यो. सकाळी 8 वरांचेर मतमेजणी सुरू जातली. मतगणनेच्यो अपडेट आनी निकाल results.eci.gov.in या ईसीआयच्या संकेतथळार तशेंच मतदार हेल्पलायन एपाचेर मेळटले अशें वेंचणूक आयोगान सांगला. मतदार हेल्पलायन एप गुगल प्ले स्टोर वा एपल प्ले स्टोरांतल्यान डावनलोड करू येता. तशेंच आयोगान रिटर्निंग ऑफिसर आनी काउंटींग एजंटां खातीर हँडबूक जारी केला, जो तांच्या संकेतथळार उपलब्ध आसा. मतमेजणीची वेवस्था, प्रक्रिया आनी ईव्हीएम व्हीव्हीपॅटी साठोवपा विशींच्यो सुचोवण्यो आपल्या संकेतथळारय उपलब्ध आसा अशें आयोगान सांगला. लोकसभा वेंचणुकेची मतमेजणी फाल्यां 4 जूनाक जातली, ते खातीरची तयारी नेटान सुरू आहा. लोकसभा वेंचणुकेंत दरेकी विधानसभा मतदारसंघातल्यान 5 मतदान केंद्रातल्या व्हीव्हीपॅट आनी स्लिपींची मतमेजणी जातली. हाका लागून उत्तर गोंय तशेंच दक्षीण गोंय लोकसभा मतदारसंघात दरेकी 100 मतदान केंद्रातल्या व्हीव्हीपॅट स्लिपींची मेजणी जातली. हाका लागून लोकसभा वेंचणुकेच्या निकालाक कळाव जावपाची शक्यताय आसा. पुराय देशात लोकसभा वेंचणुकेची मतमेजणी मंगळारा जाता. गोंयात उत्तर गोंय लोकसभा मतदारसंघाची मतमेजणी सरकारी तंत्रनिकेतन आल्तिनो हांगा जातली, जाल्यार दक्षीण गोंय लोकसभा मतदारसंघाची मतमेजणी मडगांवच्या दामोदर महाविद्यालयात जाता. मतमेजणी खातीर कर्मचारी सुरक्षा तशेंच हेर सुविधा हांची तयारी नेटान सुरू आसा अशी माहिती जोड मुखेल वेंचणूक अधिकारी त्रिवेणी वेळी फिणे दिल्या. मतमेजणी सकाळी 8 वरांचेर सुरू जातली. पहिली टपालातल्या म्हळ्यार पोस्टल बॅलट मतांची मेजणी जातली. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांक लागून मतमेजणी बेगीन जातली, तरी लेगीत दरेकी विधानसभा मतदारसंघातल्या 5 मतदान केंद्रातल्या व्हीव्हीपॅट स्लिपींची मेजणी सक्तीची आसा. व्हीव्हीपॅट स्लिपींची मतमेजणी जावचे पयली निकाल जाहीर करपाक मेळचो ना, हाका लागून निकालाक कळाव जावपाची शक्यताय आसा. तरी लेगीत 11 ते 12 मेरेन निकाल जाहीर जातलो अशी माहिती त्रिवेणी वेळी फिणे दिल्या. मजगती लोकसभा वेंचणुकेच्या मतमेजणी दिसा म्हळ्यार 4 जून दिसा दक्षीण गोंयात मतांची मेजणी जातली त्या वाठारात मडगांवातल्यो 7 शाळा बंद दवरपाचो आदेश शिक्षण खात्यान दिला. हातूंत रामकृष्ण माधव साळगांवकर उच्च माध्यमिक विद्यालय, दामोदर माध्यमिक शाळा, दामोदर उच्च माध्यमिक शाळा, महिला नूतन इंग्लिश हायस्कूल, पॉप्युलर हायस्कूल, लॉयला हायस्कूल आनी फातिमा कॉन्व्हेंट हायस्कूल हांचो आस्पाव जाता. हाचे आदी फकत लॉयला हायस्कूल बंद दवरपाचो आदेश जारी जाल्लो. गोंयातल्या नियमित शिक्षणीक संस्थांकडल्यान प्रवेश न्हयकारिल्ल्या विशींच्या दिव्यांग भुरग्यांच्या पालकांकडल्यान आयिल्ल्या कागाळीची गोंय राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाकडल्यान स्वयं दखल घेतल्या. शिक्षणीक प्रवेशात दिव्यांगत्वावयल्यान भेदभाव जाल्ल्या त्याच्याविशी नोंद घडणुकांचे फाटभुयेर राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयान गोयातले शिक्षण संचालनालय, उच्च शिक्षण संचालनालय, तंत्रशिक्षण संचालनालय तशेंच कुशळताय उदरगत आनी उद्योजकताय संचालनालय हांका खर आदेश जारी केला. नव्या शिक्षणीक वर्साची प्रवेश प्रक्रिया सुरू जाता आसतना दिव्यांगजनांच्या अधिकारांचे आनी हिताचे रक्षण करप गरजेचे आशिल्ल्याची गजाल ह्या आदेशात नमूद केल्या. ह्या आदेशाक पाळो दिनाशिल्ल्या संस्थांक मागीर त्यो अनुदानीत वा मान्यताय प्राप्त आसू तांकां दिल्ले अनुदान वा अनुदान रुपी मेळपी मजत बंद करची अशे स्पष्ट आदेश राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयान जारी केल्यात. पावसात येवपी संकश्टाक फुडो करचे खातीर राज्यातले उजो पलोवपी दळान पुराय तयारी केल्या. राज्यात सुमार 17 फायर स्टेशनां आसून दरेक स्टेशनाचेर 50 फायर फायटर्स तैनात केल्यात अशी माहिती उजो पालोवपी दळाचे संचालक नितीन रायकार हांणी खबराकारांक दिली. गोंयात उजो पालोवपी दळाचे 3 विभाग आसून दक्षीण गोंय, उत्तर गोंय आनी सेंट्रल मध्यवर्ती गोंयचो तातूंत आसपाव आसा. ह्या 3 विभागात मेळून वट्ट 17 फायर स्टेशनां आसात. ह्या स्टेशनांचेर पावसात येवपी संकश्टाक फुडो करपा खातीर सगळी गरजेची साधनां तयार दवरिल्ली आसा. खेरीज दरेकी विभागात 2 अतिरिक्त वाहनां, सुरक्षा उपकरणां, खाशेली मल्टीटास्क युनिटाय तयार दवरल्यात. गोयच्या चलयांच्या पंगडान 19वे उपकनिष्ठ राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट सर्तीत तिसरी सुवात मेळयल्या. सेमीफायनलीतल्या मॅचीत गोय पंगडाक उत्तर प्रदेशाच्या पंगडाकडल्यान हार खावची पडली. सर्तीचे आयोजन गुजरातात केल्ले. सेमीफायनलीत पहिली बॅटींग करतना गोय पंगडान 6 ओव्हरींनी 4 गडी वगडावन 41 धावड्यो केल्ल्यो. प्रतिक्षा केरकरान 17 जाल्यार सानवी पागीन 12 धावड्यो केल्यो. मोखीचो फाटलाव करपी उत्तर प्रदेशान 5.3 ओव्हरींनी 5 गडी वगडावन 42 धावड्यो करून जैत जोडले. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.